नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन. मराठवाड्यात विविध कार्यक्रमातून महामानवाला आदरांजली. महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य. आणि निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर उद्यापासून दंडात्मक कारवाई. आता सविस्तर बातम्या. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात अभिवादन करण्यात येत आहे. सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमधल्या गांधीनगर इथं लोकभवनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. सरन्यायाधीश सूर्यकांत, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी संसद परिसरातल्या प्रेरणास्थळावर आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. मुंबईसह राज्याच्या विविध भागातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. बाबासाहेबांना शासकीय मानवंदना देऊन हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्व आणि त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान अधोरेखित केलं. ते म्हणाले,
एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन घडवू शकतो हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलं. आपण जर एक विचार केला, एक व्यक्ती एक पेन आणि एक पुस्तक, म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांची कलम आणि त्या कलमेनी लिहिलेलं भारताचं संविधान याने संपूर्ण भारताला बदलून टाकलं. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्व प्रकारचे भेद, जातीभेद, धर्मभेद आणि महिला पुरुष भेदही संपवण्याचं काम हे या एका संविधानाने केलं.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी विधान भवनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या बाबासाहेबांच्या मूळ गावी त्यांच्या मूळ घरी असलेल्या स्मारकात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी डॉ आंबेडकर यांच्या अस्थिकलश आणि अर्धपुतळ्याला अभिवादन केलं. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही आंबडवे इथं बाबासाहेबांना अभिवादन केलं. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातल्या चौदार तळे इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऐक्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. संविधानाच्या उद्देशिकेतल्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा अंगीकार करून त्यांचं संवर्धन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध स्पर्धा तसंच व्याख्यानातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून बाबासाहेबांच्या तैलचित्राची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी तैलचित्राला पुष्प अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात केली. शहरात भडकल गेट इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनेक पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. शहरातल्या विविध भागांमधून दुचाकी चारचाकी फेऱ्या काढण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी पुस्तक खरेदी तसंच वाचन उपक्रम राबवले जात आहेत. जालना शहरासह जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी केली जात आहे. मस्तगड इथल्या डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी राजकीय तसंच सामाजिक कार्यकर्ते आणि अनुयायांची गर्दी दिसून येत आहे. सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. परभणी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. भिक्खू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेण्यात आली. पंचशील ध्वजारोहण समता दलाची फेरी काढून अभिवादनही करण्यात आलं. यानिमित्त शहरात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शहरात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय पदाधिकारी पक्ष संघटनांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पोलीस अधीक्षक नवनीत कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. लातूर इथं जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. लातूर शहरासह जिल्हाभरात आज रक्तदान, अन्नवाटप, सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. नांदेड इथं खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अन्य मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिल्हा परिषदेच्या वतीनं यशवंतराव चव्हाण सभागृहात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. धाराशिव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हा संघचालक विधीज्ञ रवींद्र कदम यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात संघाच्या वतीनं डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सम्राट चौधरी यांची बिहारच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. सम्राट चौधरी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 133वा भाग असेल. देशातल्या सर्व महिलांनी स्थानिक खासदारांना पत्र लिहून नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन पंतप्रधानांनी एका पत्राद्वारे केलं आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित महत्वपूर्ण सुधारणांवर चर्चा करण्यासाठी 16 एप्रिलपासून संसदेचं सत्र सुरू होणार आहे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी देशातल्या कोट्यवधी महिलांचे आशीर्वाद आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महिला आरक्षण विधेयक संमत झाल्यानंतर महिलांना संसदेत आणि राज्यांच्या विधिमंडळांमध्ये त्यांच्या हक्काचं योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास केंद्रीय युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे. त्या आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या. येत्या 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. याबाबत राज्यात मोटार परिवहन विभागाकडून परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. अनेक शहरांमध्ये चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसंच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात अशा तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्गांवरून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वजन घेऊन जाणाऱ्या वाहनांवर शुल्क आकारण्यासाठी सरकारनं राष्ट्रीय महामार्ग शुल्क 4 सुधारित नियम 2026 अधिसूचित केला आहे. हा नियम उद्यापासून लागू होणार आहे. यानुसार निर्धारित क्षमतेपेक्षा 10% जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर जादा वजनासाठीचं शुल्क लागणार नाही. 10-40% जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर मूळ शुल्काच्या 2x तर त्यापेक्षा जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर मूळ शुल्काच्या 4x शुल्क लागेल. हे शुल्क केवळ फास्टॅगच्या माध्यमातून वसूल केलं जाईल आणि अशा वाहनांची राष्ट्रीय वाहन रजिस्टरमध्ये नोंद होईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या सौर कृषीपंप लाभार्थ्यांच्या कृषीपंपांबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी येत्या 16-20 एप्रिल या काळात महावितरणनं तक्रार निवारण मेळाव्याचं आयोजन केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन. मराठवाड्यात विविध कार्यक्रमातून महामानवाला आदरांजली. महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य. आणि निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर उद्यापासून दंडात्मक कारवाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.